माधव कुंज बिहारी जय राधा जय राधा माधव कुंज बिहारी राधा जय विठल रुक्मिणी जय विठल रुक्मिणी विठल रुक्मिणी जय 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 विठल रुक्मिणी Hare Krishna, Krishna Krishna, Hare 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 Rama, Rama Rama, Hare 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 Hare, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare 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 Rama, Rama Rama, Hare 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 Krishna, Krishna Krishna, Hare 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 Rama, Rama Rama, Hare 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 Rama, 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 Hare Hare Krishna, 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 Hare 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 Rama, 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 Hare Hare Prabhupada, Srila Prabhupada Jaya Om Vishnu Pada Paramahamsa Parivrajaka Acharyashto Darshada Sri Sriman His Divine Grace is Sri Bhaktivedanta Swami Shri Prabhupada Ki Ananta Kodi Vaishnavrinda ki jaya, Namacharya Shiradas Thakur ki jaya. Prem se kaho Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhar Sri Vasudeva Gaur Bhaktavrinda ki jaya. Sri Sri Radha Krishna Gop Gopina Shyam Kund Radha Kund Giri Govardhan ki jaya. Vrindavan Dham ki jaya, Mayapur Dham ki jaya. Pandharpur Dham ki jaya, Gangamai Jamunamai ki jaya, Bhakti Devi Tulasi Maharani ki jaya. समवेद भक्त वृंद की जय हरि नाम संकीर्तन की जय श्री विठल रुक्मिणी की जय प्रभुपाद की जय राधा दामोदर की जय Gaur Premanande Hari Hari Bo. All Gurishka Samal devotees, Saropasid Bhakta Vrindanta, Jai Jai Kara So, Gurvani Gauranta, Jai Jai Kara So. Hare Krishna. घरकुलामध्ये भगवानाचं घर बाकी सर्व घरच घर पंध्यामध्ये कोणाचं घर कोणाचं विठ्ठलाचं हे घर तुम्ही बांधलं तेव्हा हा महाल या महालामध्ये विठ्ठल रुक्मिणी राहतात द्वारका धाम की किंवा पंढरपूर धाम की हे म्हणू शकतो मूळचे विठ्ठल रुक्मिणी कुठले द्वारकेचे त्यागोदरी मूळचे म्हणायचं झालं तर मग ते वृंदावन मधले वृंदावन मधलेच राधा कृष्ण द्वारकेमध्ये रुक्मिणी द्वारकाधीशांच्या रूपानं राहतात त्या रुक्मिणी द्वारकाधीशांचा एक महाल म्हणजे जांबवती आणि द्वारकाधीशांचा दुसरा महाल लक्ष्मणा आणि द्वारकाधीश यांचा एक महाल सत्या आणि द्वारकाधीश यांचा एक महाल कालिंदी जमुना आणि द्वारकाधीश यांचा एक महाल असे किती महाल 16,108 त्यापैकी घरकुलामध्ये एकच महाल दिसतो सर्व राण्यांच्या मध्ये पट्टराणी रुक्मिणी पहिला विवाह भगवंताने रुक्मिणीशी केला त्यानंतर हळूहळू आणखी सात विवाह झाले जांबवती आणि कोण ती परिजात ज्याला पाहिजे होतं सत्यभामा ओके प्रसिद्ध सत्यभामा आणि कालिंदी आणि सत्य आणि लक्ष्मणा अशा आठ जणी श्री भगवंताने विवाह केले विशेष पराक्रम पराक्रमाचं प्रदर्शन केलं भगवंतानं या राण्या काय एवढ्या सहजासहजी लाभल्या नाहीत द्वारकाधीशांनाही नाही काही ठिकाणी युद्ध करावी लागली तर काही ठिकाणी सात बैलाशी झुंजावं लागलं असा इतिहास आहे. तेव्हा या आठ राण्या पण एकूण किती होत्या 16,100 आणि वरती 8 ही. बाप रे बाप, असे आपल्यासारखे गृहस्थ ज्यांना एक पत्नी सांभाळणं नाकी नऊ, कालच कोणीतरी म्हटलं नाकी नऊ येऊ लागले, सोलापूरकरच म्हटलाय का एवढं कठीण जात आहे महाराज, नाकी नऊ आले. पण श्रीकृष्ण 16,108 प्राण्याशी विवाह केले. पण कोणी म्हणेल बस एवढ्याच राहण्याशी काही जास्त नाही, 16,108 काहीच नाही. भगवंत अनंत आहेत, त्या 16,108 ही तशी वाटते संख्या फार मोठी पण तरी सीमितच आहे, की मर्यादेतच आहे, लिमिटेड. पण भगवंत अनलिमिटेड आहेत, अमर्याद आहेत. तेव्हा ते या असंख्य ही तर संख्या आहे 16,108, भगवंत असंख्य विवाह करू शकतात. आणि त्यांना प्रसन्नही ठेवू शकतात असंही भगवंतांनी सिद्ध करून दाखवलं. एके वेळी नारद मुनी एका महालातून दुसऱ्या महालातून दुसऱ्या महाला तिसऱ्या महालात चौथा असे सर्व महालामध्ये गेले. हिंदी समजते, अंडरस्टँड, मराठी समज में आता है? हा मराठी येत आहे पूर्ण? एक तर भगवंतांनी प्रत्येक घरामध्ये त्या नारद मुनींचं स्वागत केलं. अतिथी देवो भव. आणि नारद मुनी सारखे अतिथी असे येत राहत असत एकेकाळी, अशा प्रकारचे असायचेही ऋषी मुनी ते परिव्राजकाचार्य. ते घरी यायचे मग त्यांच्या स्वागतासाठीच घराच्या समोर सडा संमार्जन व्हायचं, आपलं अंगण साफ करायचं, सडा संमार्जन. जसं इथं येताना पाहिलं मी सर्व रस्त्याच्या रस्ते सर्व रंगवून टाकले पिवळ्या रंगाने आणि त्यावरती रंगबेरंगी रांगोळ्या जवळजवळ सर्वच घरांच्या समोर. स्वागतासाठी जणू साधू संत इति घरा तोच दिवाळी दसरा. आणि तेव्हा अतिथी म्हणजे साधू संत केव्हा येऊ शकतात. एका घरात तर दक्षिण भारतामध्ये मी पदयात्रा करत असताना एका घरासमोर पाहिलं. इतर रांगोळ्या वगैरे तर होत्याच दक्षिण भारतीय शैलीच्या, पण त्याशिवाय त्यांनी काही चरणचिन्ह, इथं चरण, इथं एक चरण, इथं एक चरण, मग ते त्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत आतमध्ये गेलं ते चरण. मग त्यांनी पहिल्या मजल्यापर्यंत ते चरणचिन्ह पोहोचवलेले होते. पायरीवरून वरती गेले आणि मग एका कक्षामध्ये खोलीपर्यंत त्यांना विचारलं हा काय प्रकार आहे चरणचिन्ह. म्हणजे ते प्रार्थना करतात, त्यांची प्रार्थना अशी की आमच्या घरी कोणी असा साधू संत महात्मा यावा, आज येणे शक्यता आहे, भगवंतांनी पाठवावा म्हणून ही सर्व जय्य तयारी, ही सर्व तयारी आम्ही करतो, रांगोळ्या काढतो आहे. चरणचिन्हही ते भगवंत गृहस्थ होते तेव्हा गृहस्थ धर्म, भगवान गृहस्थ होते, पण भगवान क्षत्रिय ही होते, राजे होते, द्वारकाधीश की राजा. पण राजापेक्षा क्षत्रियापेक्षा ब्राह्मण साधू संत मोठा, मानानं फार मोठा. तसं साधू संताला ब्राह्मणाला त्याची तुलना, त्यांची तुलना शरीरामध्ये जे डोक्याचं स्थान आहे, डोकं, त्याला शास्त्रामध्ये उत्तम अंग असंही म्हटलेलं, उत्तम अंग, अंगामध्ये अंग, उत्तम अंग कोणतं? डोकं. दुसरी अंग आहेत, हात आहेत, पोट आहे, पाय आहे, पण त्या सर्व अवयवामध्ये किंवा अंगामध्ये उत्तम अंग जसं डोकं, तसंच समाजरूपी जे शरीर आहे त्याची जी अंग आहेत त्यामध्ये ब्राह्मण वैष्णव श्रेष्ठ. तेव्हा हे दाखवलं भगवंतानी त्यांच्या घरी येणारे साधू संत, मग नारद मुनी यायचे, तेव्हा स्वागत, सुस्वागतम नारद मुनी, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. आणि त्यांना आसन, मग पाद्य अर्घ्य, बरेचसे उपचार युक्त असं त्यांचं स्वागत, नारद मुनीचं स्वागत. भगवंत करायचे सर्व घरामध्ये, ज्या ज्या घरामध्ये नारद मुनी येऊन थोडे तपासणी करत होते, इन्स्पेक्शन, पाहूया एखादी पत्नी काय नाराज आहे का, काय काही तक्रार आहे का, पाहूया तक्रार पेटीमध्ये काही तक्रारीचं काही पत्र वगैरे आहे का. तेव्हा नारद मुनी घरोघरी गेले, 16108 घरामध्ये गेले, पण एकाही घरामध्ये एक ही पत्नी तिची एक सुद्धा तक्रार नव्हती, त्या सर्व प्रसन्न होत्या. अरे वा, भगवान आदर्श गृहस्थी होते, आणि ते प्रत्येक घरामध्ये होते. हे फक्त भगवंतच करू शकतात. 16108 राण्याच नव्हत्या, तर 16108 द्वारकाधीश श्रीकृष्णही होते 16108 महालामध्ये. म्हणजे ऑफिस ऑफिसची वेळ व्हायची, तुमची 8:30 आहे का ऑफिसची वेळ? असं म्हणण्याकडून 8:30 ते भगवान निघायच्या रथामध्ये बसून प्रत्येक महालासमोरून एक एक रथ प्रस्थान करायचा. सुधर्मा नावाची भगवंताची भगवंताचं संसद भवन, त्यावेळी द्वारकेची स्थापना झाली. एका रात्रीमध्येच द्वारकेची स्थापना झाली. घरकुलाची स्थापना होत 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 मी पाहतोय 10-20 वर्ष झाली तर अद्याप रस्ते पूर्ण नाही, हे पूर्ण नाही, ते पूर्ण नाही, घर अर्धीच आहेत, घर काय. पण त्या द्वारकेमध्ये एकाच रात्रीमध्ये भगवंतांनी द्वारका नगरीची स्थापना केली. संध्याकाळी पोहोचले, रात्रभर नगरीची स्थापना, सकाळपर्यंत मथुरेहून यदुवंशज, ज्यांना थोडा तिथे काही धोका होता, काही युद्ध होण्याची एक अधिक एक आणखी एक युद्ध होण्याची शक्यता होती, म्हणून भगवंतांनी विचार केला की आपल्या स्वजनांना बांधवांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवायला हवं. म्हणून मथुरेपासून दूर नगरी द्वारका नगरीची भगवंतांनी स्थापना करून साऱ्या यदुवंशीयांना तिथं पोहोचवलं आणि परत मथुरेला आले आणि तयार होते युद्ध खेळण्यासाठी. जरासंधी तिथे आणि कालयवन, कालयवन तेव्हा जय द्वारकाधीश की. हे सर्व द्वारकाधीशच करू शकतात. तेव्हा प्रत्येक महालाच्या समोरून एक एक रथ, मोटर गाडी नाही, धूर फेकणारी, प्रदूषण वाढवणारी, रथ सँडलवूड, चंदनाच्या लाकडाने, चंदनाचा लाक तसा वापर केलेली त्यांनी बनवलेलं रथ. तिथं सुगंध, त्या रथ ही सुगंधित रथ. तुमच्या गाडीचा काय सुगंध येतो का? दुर्गंध त्यामध्ये. आणि सजावट या त्या रथाची, भगवंताचं वैभव काय सांगावं, किती सांगावं. तरी पण तुम्हाला आपलंच घरकुलच आवडतंय. जीना यहा मरना यहा, घरकुल छोडके जाना कहा, कर मर कर आणि मर आणि कर आणि मर कर मर कर इथेच. 16118 निघायचे 16108 महालांच्या समोरून. पण सुधर्मा नावाच्या संसद भवनाच्या समोर ज्यावेळी रथ पोहोचायचे 16108 द्वारकाधीश त्या रथातून उतरायचेही. पण ते ज्यावेळी त्या संसद भवनाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये यायचे त्यावेळी 16108 द्वारकाधीशांचा एक द्वारकाधीश आणि मग ते आपल्या आसनावरती आसन ग्रहण करून मग दिवसभर राज्याचा कारभार मंत्री आणि जनता जनता दरबार सुव्यवस्था भगवान पाहायचे. धर्माचं रक्षण कसं होईल, धर्माची स्थापना कशी होईल, सर्व सर्व व्यवस्था पाहायचे, आपली ड्युटी. आणि परत संध्याकाळच्या वेळी 5 वाजले की मग एक द्वारकाधीश संसद भवनातून निघायचे. किती रथ वाट पाहतात त्यांची 16108 रथामध्ये बसून 16108 महालाकडे ते निघायचे. जात असताना 16108 आपापल्या त्या 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 महालामध्ये ती ती जी जी पत्नी आहे तिचं स्मरण करत करत, किंवा कदाचित तिनं काय तर येता येता थेड पारिजात घेऊन या की शॉपिंग, हा शॉपिंगची लिस्ट असेल, कालिंदीनं शॉपिंग लिस्ट दिली, किंवा सत्यानं लक्ष्मणानं येणं त्या त्या पत्नीचं स्मरण करत करत ही. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये 10-10 मुलंही होती भगवंताची. हे सर्व वैभव आहे. कोणाचं वैभव आहे? द्वारकाधीश की हे वैभव आहे विठ्ठलाचं वैभव आहे. पंढरपुरात तर महायोग पीठे तटे भीमरथ्या चंद्रभागेच्या काठावरती तर एकच धर्मपत्नीला तिथे ते राहतात विठ्ठल रुक्मिणी. तेव्हा त्या 16108 विषय आपण ऐकतोय. पण ही अशी मर्यादा तर नाही किंवा तुम्ही कदाचित ते राहण्यांच्या बरोबर राहतायत, आमच्या बरोबर राहत नाहीत. माझा कधी विचार केला तुम्ही? माझा विचार नाही घोळला तुमच्या मनामध्ये. त्या राणीला प्राप्त झालंय, त्या राणीला प्राप्त झाले, त्या राणीला प्राप्त झाले, स्वीकार केलं. माझा केव्हा स्वीकार करणार? मला केव्हा प्राप्त होणार भगवंत? या प्रश्नाचं उत्तर अवघड तर नाही. जसे प्रत्येक महालामध्ये एक एक भगवंत भगवंताचा विग्रह, तसंच आपल्या प्रत्येकाच्या बरोबरही भगवंत राहतात. सर्वस्य चाहम् हृदि सन्निविष्टः ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. रित देश नामासा एक देश है. कौन सा देश? रित देश. मुझे कौन सा देश? हृदय नामक. हृदय माहित आहे हार्ट. आजकाल हार्ट अटॅक होऊ लागले बरेच. चेन्नई मध्ये म्हणे त्यावेळी मग हार्टची आठवण होते. गेल्या वर्षी जी माणसं मेली चेन्नईमध्ये त्यामध्ये अर्धी माणसं हार्ट अटॅकने मेली. इथली टक्केवारी माहिती नाही सोलापूरची, पण हे प्रस्थ वाढू लागलेलं आहे. म्हणजे हार्ट फक्त हार्टचीच आता आठवण ठेवा. मेले नाही मेले त्याचा विचार करू नका. पण तेव्हा त्या हृदय नावाच्या प्रदेशामध्ये जिथं जिथं हृदय आहे आणि प्रत्येक शरीरामध्ये हृदय असतं, मुंगीच्या हृदयामध्ये सुद्धा हार्ट आहे. तुम्हाला काय वाटलं? फक्त तुमचं माणसाचंच हार्ट असतं काय? चिमणीचंही हार्ट असतं. चिमण्या प्रत्येक जीव जंतूच्या त्यांचं जे रूप आहे शरीरामध्ये हार्ट आहे. हार्ट लहान असणार आणि त्या हार्टमध्ये कोण राहतं? भगवान राहतो. सर्वस्वच्या अहम हृदि सन्निविष्ट किंवा ईश्वर सर्वभूतानां हृत् देशे अर्जुन तिष्ठति. तेव्हा भगवंतामध्ये पक्षपाती नाहीत भगवंत. रुक्मिणी जर प्राप्त झालं, रुक्मिणीच्या बरोबर राहतात, सत्य भामेच्या बरोबर राहतात, या राणीच्या बरोबर राहतात, पण आमच्या बरोबर राहतात का ते? पण हा आमच्या बरोबरही राहतात भगवंत. त्या गोपी बरोबर नाचले, त्या गोपी बरोबर रासक्रीडेमध्ये भगवंतांनी नृत्य केलं. 3 कोटी गोपी एकत्र व्हायच्या आणि श्रीकृष्ण किती व्हायचे? 3 कोटी श्रीकृष्ण, 3 कोटी गोप्या. आणि मग रास क्रीडेमध्ये रास, मग रसाचा रसच रस, त्याला म्हणतात रास. रसानाम समूह रास, हा रसच रस. म्हणजे कोणता रस? माधुर्य रस. सर्वात गोड रस माधुर्य रस. सर्वत्र रसच रस. त्या रास आणि त्याची क्रीडा, त्यांचा आता खेळ, त्यामध्ये सर्व त्या रास रसा आनंदामध्ये ते नृत्य करायचे. करतात, आजही करतात भगवंत. जुन्यातल्या गोष्टी नाहीत, फार पूर्वीची गोष्ट आहे. असं गोष्ट सुरू होते ना, अशी गोष्ट सुरू होते. आजकाल गोष्टी सांगते का तुम्हाला कोण? नाही, आम्ही लहानपणी होतो त्यावेळी आम्ही गोष्टी ऐकत असू. गोष्ट ऐकल्याशिवाय झोपायचं काय? मग गोष्ट सांगणार, सुरू करणार. फार जुनी गोष्ट आहे. एक होता राजा आणि एक होती राणी. अशी कहाणी ते सांगायचे आम्हाला. तेव्हा त्या भगवंताच्या भगवान रास क्रीडेमध्ये आजही नृत्य करतात. जेवढ्या गोपी तेवढे कृष्ण बनतात. आणि त्याचबरोबर आपण जेवढे जीव आहोत तेवढ्या जीवांचा साथी जर कोणी असेल नेहमी आपल्या बरोबर असणारा तर कोण आहे? भगवंत आहेत. त्याला आपण परमात्मा असं म्हणतो. एक शिरोदक्ष विष्णू किंवा तेच आपल्याला कृष्णही बनू शकतात. संत सदैव हृदयेश विलोकयंती. संत संत महात्मे होऊन गेले प्रभुपादांच्या सारखे किंवा बरेचसे तुकारामासारखे. तेव्हा त्यांच्या विलोकयंती ते पाहतात हृदयेशु हृदयामध्ये पाहतात ते भगवंताला. यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. त्या तो गोविंद तो भगवंत तो परमात्मा आपल्या बरोबर नेहमीच राहतो. रात्रंदिवस जन्मभर आणि जन्म संपल्यानंतरही किंवा मरणानंतरही तुमच्या घरचे लोक कदाचित कदाचित काय निश्चित तुमच्याबरोबर येणार नाहीत. ते पाठीमागं राहतील. पण भगवंत तुमच्या बरोबर येईल त्या जन्मामध्ये त्या जन्मामध्ये. मी म्हणे घरातल्या कोणाला सांगितलं मी आता निघालो बर का जातोय पुढचा जन्म वगैरे होईल मी काय बनणार पुढच्या जन्मामध्ये? कोण बनणार? उंदीर बनणार? तुम्ही चला ना. तुम्ही आमचेच आहात स्वकीय आहात स्नेही आहात. चला आपणही चला. मी हा बनणार मी तो बनणार. घरचे काय म्हणतील? चला पुढे जा तुम्ही पुढे जा आम्ही येतो मागून येतो बाय किंवा पुन्हा मिलामहा पुन्हा भेटू. बरोबर कोणी नाही येणार. पत्नी दारापर्यंत आणि कोण कुठं पर्याय नाही कोण कुठं पर्याय असंही हे शब्द सांगतात. पण भगवंत जन्मोजन्मी आपल्या बरोबर राहतो. त्याशिवाय तसं आपलं काम चालणारच नाही. तेव्हा भगवंत पक्षपात नाहीत करत. जसं ते गोपींच्या बरोबर आपल्या सवंगड्यांच्या बरोबर राहतात. पेंदे मंडळी विठू माझा लेकूर बाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा कसा? विठू माझा लेकूर बाळा. लेकूर बाळा उदंड लेकर त्या विठ्ठलाची. म्हणजे आपण सर्व कोण आहोत? कोण आपण? विठ्ठलाची लेकर की कोणाची लेकर? तुम्ही विठ्ठलाची लेकर. आत्मनावाचं लेकरू आहे विठ्ठलाचं. એ જે શરીર આ દગડ ધોંડ્યા છીએ, દગડ ધોંડ્યાની બનલી જશી ઘર, દગડ ધોંડ્યાની વિટાની સિમેન્ટ કોન્ક્રીટ અને કાંઈ લોખંડ સ્ટીલ એને જસ ઘર બનતાત અને ત્યાંમધ્યે તુમ્ही રહતા તસજ શરીર હિ અસક અસ ઘર આહે નવદ્વાર પુરે ગે હે અસ મતલબ ભગવાન નવદ્વાર નવદ્વાર પુરે પૂર પૂર્યા હે નગરી આહે કિંવા ઘર આહે ત્યાં નવ દ્વાર આહે એક દ્વાર એક દ્વાર હે દ્વાર હે દ્વાર અસી કિતી આહે નવ દ્વાર આહેત ઈ પૂર્વ દ્વાર આહેત એ પૂર્વ દ્વાર દોન ડોળે દોન નાસિકા એક તોંડ કિતી ઝાલે પાંચ ઝાલે ઈ પૂર્વ દ્વાર પૂર્વેચા મન દુસરી અસ્તે દિશા પશ્ચિમ પશ્ચિમ દિશેલા કિતી દ્વાર આહેત કિતી દ્વાર આહેત દોન આહેત દોન એક ગુદ દ્વાર મનતા એક જનન ઇન્દ્રિય છે એક દ્વાર અસી દોન દ્વાર દાર થી પાંચ અને દોન કીધી ચાલી સાત એ દક્ષિણ દ્વાર ઉજવા જો કાન આવેલા દક્ષિણ દ્વાર વાળ એ દક્ષિણ તર મગ એ ઉત્તર ઝાલા ડાવા કાન ઉત્તર દ્વાર કીધી ચાલે નવ ઝાલે કે નહીં અસ સાંગેલા ભગવાન તરીજ બનવું લઈએ દ્વાર ઘર તુમસ પૂર તેના માહિતી આ નવદ્વાર પુરે ગે હે અશા નવદ્વારાની યુક્ત અસ જે પૂર આહે કિંવા ઘર આહે ત્યાં ઘરામધ્યે દેહી રાતો દેહી દેહામધ્યે કોણ રાતો દેહી અસ નિવાસામધ્યે નિવાસી રાતો નિવાસી યંસ નિવાસ એ ત્યાંસ નિવાસ નિવાસ યા ઘરા છે નિવાસી એ આહે તસ પ્રત્યેક જે શરીર આહે એ ઘર આહે બરસ કાય કહે રથ આહે અસ મટલ કાય ઠિકાણી એક વૃક્ષ આહે અસ મટલ કાય ઠિકાણી અશા વેગળ્યા વેગળ્યા ઉપમા દિલેલ્યા આહેત જેમાં ઇથ ઘર આયા છે આપણ ચર્ચા કરતો આહોત ત્યાં ઘરામધ્યે જીવાત્મા રહેતો હૃદય છે ત્યાં ઘરામધ્યે હૃદય નાવાસા જે ખોલી આહે કક્ષ કોષ્ઠ 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 અને તેથે તેજે શેજારી ત્યાં હૃદયામધ્યે ભગવાન રહેતા દોગે એકત્ર રહેતા